नमस्कार, आपण ऐकत आहात ऋतुस्पंदन। खर तर आजच्या या धावत्या पळत्या जगात तुम्ही आणि मी काही जर शोधत असेल तर तो आहे ओलावा, तो आहे आपुलकी, जिवाळा, खरं प्रेम। आणि जगण्यासाठी तेच आवश्यक असतं, मात्र तेच आम्हाला मिळत नाही किंवा आम्ही त्याचा शोधही घेत नाही स्वतःत नाही दुसऱ्यात। आम्ही नेम, फेम, दिखाऊ ज्या सर्व गोष्टी असतात त्याच्या पाठीमागे अविरत एक क्षणाचा विलंब न करता नुसते धावत सुटलो, इतकं धावत सुटलो की जीवनाचा प्रवास कुठेतरी संपतो त्या क्षणी जो एकांत एकटेपणा भेटतो त्यावेळेस कळतं कुणीतरी जिवाळ्याचं हवं होतं, जे की मला भांडलं असतं, जे की माझ्यासोबत रुसलं असतं, ज्याने की माझ्या आयुष्यात रुसवा फुगवा हळवापणा, नियम, थोडं स्ट्रिक्टनेस, थोडं बालिशपणाही जीवन ठेवला असता। जगण्याचा अर्थ कमवणं नव्हे आणि नुसतं कमवून महल झोपड्या लक्झरियस लाईफ जगणं नव्हे, जगण्याचा अर्थ तो एक क्षण परिपूर्ण आहे बरं, ज्यात तुम्ही कोणत्याही नातं असू द्या त्यात परिपूर्णता मग जाणवतात, ओलावा, भावनेचा ओलावा। दुःखात सुखात माणसाला व्यक्त करायला भावना लागते, ती भावना व्यक्त करण्यासाठी कुणीतरी आपलं सुद्धा लागतं आणि तेच आज तुमच्या माझ्या कोणापाशीच मिळत नाहीये, ही सगळ्यात मोठी शोकांतिकाची गोष्ट आहे। असं आपुलकीचं आणि जिवाळ्याचं नातं निर्माण करायला स्पर्धा करावं, असं आपुलकी आणि जिवाळ्याची लोक आपल्या अवतीभवती असावी यासाठी थोडं शहाणपण आपल्या अंगीही आणाव। शहाणपण आणा लोकांच्या सुखा दुःखात साथ देण्यासाठी, थोडं शहाणपण आणा एकमेकांच्या मदतीला धावून जाण्यासाठी, वेळेत वेळ काढून छोट्या मोठ्या सण उत्सवाला एकमेकाला भेट देऊन एकमेकाला लक्झरियस नाही पण एक छोटीशी गिफ्ट, तुमचं प्रेम त्या वस्तूत झळकलं पाहिजे अशी काहीतरी गिफ्ट, कोणताही दे असो पण त्याला व्यक्त करा। भावनाच व्यक्त करत नाही तो, आम्ही राग सहजतेने व्यक्त करून जातो, एखाद्याची चूक पटकणी सांगून जातो, तसंच एखाद्याच्या गुणांलाही थोडंसं कौतुक करावं, एखाद्या वेळेस ती सुंदर दिसते, तो हँडसम दिसतोय म्हणावं, आज भाजी सुंदर झालीय, अरे वा आज तर काय बात इतकं सुंदर होऊन कुठं जायचंय मॅडमला, कुठं जायचंय सरला, एकदा आपल्या जोडीदाराला म्हणावं, म्हणण्या वाचून राहिलंय आमचं नातं अधुरं, म्हणण्या वाचून राहिलंय आमचं नातं अधुरं, एकमेकासोबत असतो नेहमी, एकमेकासोबत असतो नेहमी दोन काटाप्रमाणे, जे सोबत चालतात हसतात खेळतात रडतात पण नदीचे दोन वेगळे वेगळे काट, ते एकच होत नाही, ते एक होण्यासाठी एकमेकाला वेळ द्या। आयुष्य एकमेकासाठी जगण्यासाठी आहे, ना की पैसा कमवून फक्त पैसे कमवण्याची मशीन होण्यासाठी नव्हे। पहा पटतंय का जमतंय का आपली ऋतुस्पंदन। नमस्कार, आपण ऐकत आहात ऋतुस्पंदन। 21व्या शतकात सगळ्यात जास्त जी कंप्लेनिंग असते ती म्हणजे कुणी आम्हाला समजून घेत नाहीये, कुणी आम्हाला वेळ देत नाहीये, किंवा आम्ही जितकं करतो तितकं समोरचं आमच्यासाठी फील नाही करत। वास्तव आहे, मग अशावर जास्तीत जास्त वाद होतात, मग अशावेळी काय करायचं? तर अशावेळी आयुष्यभर रडत बसू नका हो, कुणी काही बोललं छोट्या छोट्या गोष्टीहून त्यांनी तुम्हाला जज केलं, त्यांनी तो असा का म्हणला, तो तसा का म्हणला म्हणून रडत बसू नका। कुणी समजून नाही घेतलं, मी तर असं बोलले नव्हते, माझा तर असा विचारही नव्हता, त्यांनी कसा गैरसमज करून घेतला? अरे समोरच्याची जशी बुद्धी तसं त्यांनी समजलं, मग त्याच्यासाठीही तुम्ही जबाबदार असणार का? आपण फक्त त्या शब्दासाठी जबाबदार असतो जे आपण बोललो, आपण त्या शब्दासाठी कधीही जबाबदार नसतो जे समोरच्याने समजून घेतले त्याच्या बुद्धीप्रमाणे, हे लक्षात घ्यायला हवं। आयुष्यात नाना प्रकारच्या चुकांच्या चुका होतात, एखादी चूक तुमच्याकडूनही होईल, तुमच्याकडून एखादी चूक झाली म्हणून त्याचं रिग्रेट आयुष्यभर घेत बसू नका. चुका करणं हा माणसाचा स्वभाव आहे, पण एक चूक परत न करणं हा माणसाचा बुद्धीचा प्रभाव आहे. आता तुमच्याकडे बुद्धीचा अभाव आहे की प्रभाव आहे? कारण की जर तुम्ही एक चूक परत परत करत असाल तिथं तुमचा बुद्धीचा अभाव प्रदर्शित होतो. चुका करणं आणि त्यातून शिकणं हा माणसाचा स्वभाव आहे, ते नक्कीच करा. भिवू नका, चुका होत्यात आणि होत राहतील, कधीच भिवू नका. कुणी चुकीचं तुम्हाला समजेल, कुणी तुम्हाला काही बोलेल, काही करेल किंवा म्हणेल, या सगळ्या गोष्टींतून बाहेर निघा. आयुष्यात लोक ते म्हणतात ना, क्या कहेंगे लोक सबसे बड़ा रोग, ह्या रोगाशी ग्रसित प्लीज होऊ नका हो. ती चार लोक काही नाही म्हणणार, ती परत भेटणारही नाहीये. स्वतःच्या आयुष्याचा स्वतः विचार करा, पहा जगता येते का, समजता येते का. कुणी माझ्यावर प्रेम नाही करत म्हणून तर कुणी मला मान सन्मान देत नाहीये म्हणून, कारण इथं काही भीक मध्ये मिळत नाही. कारण या आयुष्यात तुम्हाला काहीही भीक मध्ये मिळत नाही, त्यासाठी त्या लायकीचं होवा लागतं, त्या पात्रतेचं होवा लागतं. तुमच्यात जर कुवत असेल तर त्या लायकीचं होऊन दाखवा, आणि ते प्रेम, ते मान सन्मान, तो रिस्पेक्ट आपल्या भविष्याचा मिळवून दाखवा. मागून मिळणारी वस्तू म्हणजे भीक, आणि हक्कानं मिळवलेली वस्तू म्हणजेच ती तुमचं देणगी, ते तुमचं बक्षीस, ते तुमचं बोनस. आयुष्यात जे काही पाहिजे त्या लायकीचं होऊन मिळवा, मागून नव्हे, भीक मागून तर मुळीच नको. कधी कधी आयुष्यात आपण एखाद्या व्यक्तीसाठी खूप काही करतो, खूप म्हणजे काय जीवापाड करतो, तरी आपल्याला हवी ती रिस्पेक्ट, हवी त्या वेळ, हवं ते अटेन्शन, हवी ती केअर आणि काळजी भेटत नाही. मग अशा वेळी काय करायचं? अशा वेळी काही नाही करायचं, सर्वप्रथम स्वतःला सांभाळायला शिकायचं. खरंच मी समोरच्या व्यक्तीसाठी सर्व काही करून पाहिलंय? खरंच समोरच्या व्यक्तीला वेळ नाहीये का? तोच खरंच मला अवॉइड करतोय? कदाचित असंही होऊ शकतं तुम्ही समोरच्या व्यक्तीसाठी अवेलेबिलिटी इन व्हर्च्यू झाला आहात, कारण त्यांनी जेव्हा कॉल केला तेव्हा तुम्ही उपलब्ध आहेत. त्याला हवं त्यावेळेस तो बोलतो, त्याला हवं त्यावेळेस तो ठेवतो, त्याला हवं तसं करतात, त्यामुळे तुम्ही स्वतःची किंमत स्वतः कमी करतात. आयुष्यात जर असं होत असेल तर एकच करा, स्वतःच्या, समोरच्याच्या नाही तर स्वतःच्या तरी भावनेचा आणि सेल्फ रिस्पेक्टचा मान राखण्यासाठी त्या व्यक्तीपासून लांब व्हा. नमस्कार, आपण ऐकत आहात ऋतू स्पंदन, हार्टबीट्स ऑफ यू. आयुष्यात तुम्ही मी सर्वात जास्त जी चुका करतो ती म्हणजे एकच, आमच्या आयुष्यात जर आम्हाला कोणी प्रश्न विचारला की तुमच्या आयुष्यातील पाच असे व्यक्ती जे तुमच्यासाठी खूप खूप गरजेचे आहेत, त्यांच्याशिवाय तुम्ही जगूच शकत नाही, डोळे बंद करून विचार करा बरं. आय काउंटिंग फाईव्ह, मी पाचपर्यंत मोजेपर्यंत विचार करा, कोण आहेत? फर्स्ट, सेकंड, थ्री, फोर, फाय. कोण आहेत? सगळ्यात पहिले जर जास्तीत जास्त मम्मी पप्पा फॅमिली, नंतर जर लग्न झाले असेल तर नवरा बायको लेकर, असे नाना प्रकारचे सगळे लोक येतील. पण त्या पाच लोकांमध्ये तुम्ही आहात का? आहात का? मला तरी वाटत नाही, नाही मुळीच नाही. कारण आम्ही आमच्या आयुष्यात स्वतःला तेवढं महत्त्वच देत नाही. आणि खरं सांगा, स्वतःशिवाय स्वतः जगू शकतात? आहे की नाही हास्यास्पद? आमच्याच आयुष्यात आम्हीच महत्त्वाचे नाहीत आमच्यासाठी, आणि आम्ही अपेक्षा करतो की आम्ही जगासाठी महत्त्वाचे असावं. असं होऊ शकतं का हो? असं असतं का कधी? पहा पहा विचार करू, कधीच नाही. मग असं का होतं आमच्या आयुष्यात? याला कारण आहे, कारण आम्ही स्वतःला कधी वेळच देत नाही. स्वतःच्या हसणं रुसणं खेळणं, स्वतःचा आनंद, स्वतःचं दुःख, ह्याला आम्ही नेहमी दुसऱ्यांना कारणीभूत सांगतो. आम्ही दुसऱ्यांवर डिपेंड असतो. कुणीतरी येईल आणि मला खुश करेल, कोणीतरी येईल आणि मला समजून घेईल, कोणीतरी येईल आणि माझी मदत करेल, असं नाही होत. हे 21वं शतक आहे, केव्हा कळणार आहे आम्हाला? केव्हा? हाच प्रश्न आहे बरं. या 21व्या शतकात भावनिक न होता तुम्हाला तार्किक म्हणजे लॉजिकल व्हावं लागेल. प्रत्येक गोष्टीमागचं कारण समजावं लागेल, स्वतःसाठी, स्वतःच्या नात्यांसाठी आणि एक सुखी समृद्ध आयुष्यासाठी. हे खरंच खूप गरजेचं आहे.
तुम्ही स्वतःला कधी प्रश्न विचारतात का? माझी आवड काय? मला काय आवडतं जेन्युइनली? मला भविष्यात काय करायची इच्छा आहे? माझे काय ड्रीम्स आहेत का तुमच्याकडे काही प्लॅन असे? नाही, काही तुरळकच लोकांकडे असतील, बरं आहेत. मग त्यासाठी तुम्ही काय करत आहात? तुम्हाला काय करायला पाहिजे तुमच्या त्या स्वप्नांसाठी, त्या ड्रीम्ससाठी? आहेत का काही प्लॅन? नसेल तर ड्रीम पहा, स्वतःला स्वतः ओळखण्याचा प्रयत्न करा. काय आहात तुम्ही? काय आवडत आहे तुम्हाला? कोणत्या गोष्टीतून तुम्हाला आनंद भेटतो? कोणत्या गोष्टीतून तुम्हाला वाईट वाटतं? कोणत्या भावना, कोणते शब्द आहेत जे तुमच्या हृदयाला आनंद प्रदान करतात, किंवा जे ज्यांच्यापासून तुमच्या हृदयाला दुःख होतं? जाणा, स्वतःला समजा. असे कोणते गाणे किंवा अशा कोणत्या मालिका जे तुम्ही जास्त पाहतात आणि का पाहतात? ते गाणे तुम्हाला का आवडतात? स्वतःचा स्वतः प्रश्न विचारायला जेव्हापर्यंत आम्ही शिकत नाही, तोपर्यंत आम्ही आमचा भावनिक गुंता सॉल्व्ह करूच शकत नाही. आम्ही नेहमी आमच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्या तिसऱ्याला जबाबदार समजतो, आणि आपल्या जीवनाची सर्व सूत्र, तुमचं हसणं, रडणं, जगणं, मरणं, त्या समोरच्या व्यक्तीवर डिपेंडेंट होतो. असं नाही होतो आयुष्य, आणि असं नाही जगल्या जात. त्यासाठी सर्वप्रथम स्वतःचा भावनिक गुंता स्वतः सोडा. खरं तर भावनिक लोक ढक्कन असतात असं काही वेळेस हिंदी मूवीजमध्ये, सिनेमात म्हणलं जातं, पण ते खरं आहे बरं? ते ढक्कन भावनिक आहेत म्हणून होत नाहीत, तर ते ढक्कन आपल्या भावनांचा कमी विचार करून लोकांच्या भावनांचा जास्त विचार करतात म्हणून होतात. मी म्हणत नाही सेल्फिश व्हा, पण स्वतःला काय आवडतंय ते स्वतःसाठी करण्यासाठी प्रयत्न तरी करा. स्वतःची काळजी स्वतः घ्यायला तर शिका. तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतःसाठी महत्त्वाचे नाहीत तर लोक तुम्हाला महत्त्व कशी देतील? त्याने तरी तुम्हाला का देतील? पहिले स्वतःसाठी स्वतः खास बना, कारण की जो व्यक्ती स्वतः आनंदी नाही तो जगाला आनंद देऊ शकत नाही. जे आपल्यापाशी नसतं ते आपण दुसऱ्यांनाही देऊ शकत नाही. मग सर्वप्रथम स्वतःच्या विचारांची, भावनांची क्लॅरिटी तुमच्याकडे असली पाहिजे. ती कशी मिळेल? स्वतः प्रश्न करून, स्वतःचं ऑब्झर्वेशन करून, स्वतःला स्वतःच प्रश्न विचारून. पहा पटतंय का? पहा जमतंय का? आपली ऋतुस्पंदन.